मार्क अध्याय 16. नंतर शब्बात गेल्यावर मग्दालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्य विकत घेतली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रातःकाळी सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या,
कबरेच्या तोंडावरील धोंड आपल्याकरिता कोण लोटील?
त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती फार मोठी होती. मग कबरेत गेल्यावर पांढरा झगाय ल्यालेल्या अशा एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यास म्हणाला,
चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, येथे नाही. त्याला ठेविले होते ती ही जागा पहा. जा, त्याच्या शिष्यास व पेत्राला सांगा की तो तुमच्या पूर्वी गालिला जात आहे. त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.
मग त्या बाहेर निघून कंपायमान व विस्मित होत असत्या कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी तो उठल्यावर ज्या मग्दालिया मरियेतून त्याने 7 भूते काढली होती तिला त्याने प्रथम दर्शन दिले. तिने जाऊन हे वर्तमान त्याचबरोबर पूर्वी असलेल्या आणि शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत आहे व तिच्या दृष्टीस पडला हे ऐकून त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेविला नाही. यानंतर त्यातील दोघे जण बाहेरगावी चालले असता त्यास तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. त्यांनी जाऊन वरकडास सांगितले तरी त्यांनी त्याचवरही विश्वास ठेविला नाही. नंतर 11 जण जेवावयास बसले असता त्यासही तो प्रगट झाला आणि ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्याचवर त्यांनी विश्वास ठेविला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचे काठिण्य याविषयी त्यास दोष लाविला. त्याने त्यास सांगितले की
सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरित नाही तो दंडास योग्य ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नामाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणारच नाही. त्यांनी दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील.
याप्रमाणे प्रभू येशू त्याचबरोबर बोलल्यानंतर वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी निघून जाऊन प्रभू त्यासह कार्य करीत असता आणि त्याचबरोबर असणाऱ्या चिन्हांच्या द्वारा वचन दृढ करीत असता सर्वत्र घोषणा केली, आमेन.